इयोब अध्याय 19। नंतर इयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात आणि शब्दांनी मला मोडणार आहात? तुम्ही आतापर्यंत 10 वेळा माझा अपमान केला आहे। तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता, त्याची लाजही बाळगत नाही। जर खरंच मी काही चूक केली असेल तर ती चूक माझी मला आहे। तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे। माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही उगीचच म्हणता। मग तुम्हास हे माहिती पाहिजे की देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे। पहा, असे मी ओरडतो की मी चुकीचे केले आहे पण कोणी ऐकले नाही। मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही। मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला। त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे। देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली आणि त्यांनी माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला। माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चारी बाजूंनी झोडपतो। एखादे झाड मुळा सगट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत। त्याचा क्रोध मला जाळीत आहे। तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो। त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो। ते माझ्या भोवती मोर्चा उभारतात आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात। त्याने माझ्या भावांना माझ्यापासून फार दूर केले आहे। माझ्या सर्वांना दूर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे। माझे नातलग मला सोडून गेले आहेत। माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत। माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी व मला परका आणि परदेशातला समजतात। मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे। जरी मी माझ्या मुखाने याचना केली, माझ्या नौकराला बोलवले, तरी तो मला उत्तर देत नाही। माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते। माझे स्वतःचे भाऊ आणि बहीण माझा तिरस्कार करतात। लहान मुले देखील मला चिडवतात। जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरुद्ध बोलतात। माझे जवळचे मित्र देखील माझा तिरस्कार करतात। माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुद्ध गेले आहेत। मी इतका क्रुश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोंबते। मी केवळ दाताच्या कातडीने बचावलो आहे। माझी दया येऊ द्या मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या, कारण देवाचा हात मजूर पडला आहे। तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात। माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का? अहो, मी जे बोललो ते कुणीतरी लिहून ठेवावे। अहो, ते पुस्तकात नमूद करून ठेवायला हवेत। अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिशावर किंवा पाषाणावर कोरून कायम करायला हवे। माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे आणि शेवटी तो या भूतलावर येऊन उभा राहील। मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुद्धा मी देवाला पाहू शकेन। मी देवाला बघेन तर मी स्वतःच त्यास पाहिन। माझे डोळे त्यास पाहतील आणि ते परक्यासारखे राहणार नाहीत। माझा अंतरात्मा झुरत आहे। या सगळ्यांचे मूळ माझ्याकडचे आढळून आले आहे। म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, कारण रागामुळे तलवारीने शासन होते। यावरून तुम्हास कळेल की न्याय आहे।